chinimandi.com podcast.
लॉकडाऊन दरम्यान मालवाहू ट्रक वाहतूक सुरळीत व्हावी, गृहमंत्रालयाची राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाकडे मागणी. गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव म्हणाल्या, लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं पालन करावं, तसंच अत्यावश्यक आणि कमी आवश्यक असा भेदभाव न करता सर्वच मालवाहू ट्रक वाहतूक सुरळीतपणे झाली पाहिजे, असे आदेश गृहमंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. ते म्हणाले की रिकामी ट्रक आणि मालवाहकांना माल देणं आणि घेणं झाल्यानंतर परत येण्याची परवानगीही दिली जावी. ट्रकमध्ये ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत एका व्यक्तीला मंजुरी देण्यात आली आहे. श्रीवास्तवनं हेही स्पष्ट केलं की हे सर्व आदेश हॉटस्पॉट्स आणि कंटेनमेंट झोन्स परिसरांना सोडून इतर सर्वत्र लागू आहेत.